नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा. बंजारा तांड्यांवर रंगोत्सवाचा उत्साह. जालन्यात हत्ती रिसाला परंपरा उत्साहात साजरी, तर विड्यात जावयाची गर्दभ स्वारी यंदा स्थगित. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे 2 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी. आणि सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव, कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेश. आता सविस्तर बातम्या. धुलिवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अबालवृद्धांसह सर्वच जण विविध रंगात न्हाऊन गेल्याचं चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नागरिकांनी नैसर्गिक रंगांच्या वापरासह पर्यावरणपूरक पद्धतीनं हा सण साजरा करण्याचं आवाहन प्रशासनासह पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्यानुसार बहुतांश भागात नागरिक कोरड्या रंगानं धुलिवंदनाचा सण साजरा करत असल्याचं दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासींची प्रसिद्ध अशी राजवाडी काठीची होळी आज पहाटे 5:30 प्रज्वलित करण्यात आली. इसवी सन 1242 काठी संस्थानचे राजे उमेदसिंह यांनी सातपुड्यातील आदिवासी बांधवांना एकत्र करत या काठीच्या राजवाडी होळीला सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रचलित असलेल्या विधी परंपरेनुसार ही काठीची राजवाडी होळी साजरी केली जाते. आदिवासी बांधव मोरख्या, बुध्या, बावा, ढाणखोर अशी विविध रूपं धारण करून पारंपरिक वेशभूषेत ढोल, बिजरी, घुंगराच्या तालावर थिरकताना दिसून आले. पुढचे 15 दिवस सातपुड्यात होळीचा हा उत्सव साजरा केला जातो. यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोरी इथं संत गदाजी महाराजांच्या यात्रेत गोटमार होळी खेळण्यात आली. या उत्सवात गावकरी 2 चमू तयार करून हुतुतू खेळतात. हरणाऱ्या चमूतल्या खेळाडूंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येते. गावाच्या विविध भागातून मार्गक्रमण करत ही यात्रा मंदिराच्या परिसरात आल्यावर गोटमार म्हणजेच दगड मारण्याचा खेळ सुरू होतो. एखादा गावकरी दगड लागून मूर्छित पडला की ही गोटमार थांबते. अनेक वर्षांची ही परंपरा आजही पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत बंजारा समाजाचा रंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक लेंगी नृत्य सादर झालं. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आडगाव तांड्यावर बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. या पारंपरिक उत्सवात राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनीही पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्याचा आनंद घेतला. छत्रपती संभाजीनगर इथं आज इस्कॉन संघटनेतर्फे संध्याकाळी शहरातील अदालत रोड नजीकच्या केंद्रात गौर पौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जालना शहरातील पारंपरिक धुलिवंदन हत्ती रिसाला मिरवणूक आज उत्साहात पार पडली. या मिरवणुकीचं हे 136वं वर्ष आहे. हत्तीवर बसलेल्या राजा प्रधानाची मिरवणूक ज्या भागातून गुलालाची उधळण करत जाते त्या भागातील नागरिक रंग खेळणं थांबवतात असा प्रघात आहे. आजही ही मिरवणूक उत्साहात पार पडली. खासदार कल्याण काळे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह हत्ती रिसाला समितीचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुळवडीच्या निमित्तानं शेकडो वर्षांपासूनची जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची प्रथा यावर्षी रद्द करण्यात आली. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विड्याच्या ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे. येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघांच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाची विक्री आता 56 रुपये प्रतिलिटरवरून 58 रुपये प्रतिलिटर, तर म्हशीच्या दुधाची विक्री 72 रुपये प्रतिलिटरवरून 74 रुपये प्रतिलिटर होणार आहे अशी माहिती दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळ म्हस्के यांनी दिली. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत 1,92,936 सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रानं देशभरात दुसरं स्थान मिळवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली. गेल्या वर्षी 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेत देशभरात 10 मार्च 2025 एकूण 10,09,000 सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले. या योजनेत महाराष्ट्र आपलं योगदान देतच राहील. तसंच 2026-27 एक कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. येत्या 2 वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेत याचं सूतोवाच केलं होतं. येत्या 5 वर्षात नवीनीकरणीय ऊर्जा स्त्रोतांपासून मिळणाऱ्या विजेचे एकूण वितरणातलं प्रमाण 13% 52% नेण्याचं नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली. युएफबीयू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या 24 आणि 25 मार्च रोजीच्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे. बँकांमधल्या रिक्त पदांवर भरती, 5 दिवसांचा आठवडा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी इंडियन बँक्स असोसिएशन बरोबर युएफबीयूची चर्चा झाली, मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्यानं संप करण्यावर ठाम असल्याचं संघटनेनं जाहीर केलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं उपग्रह प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुमारे 14.5 कोटी अमेरिकी डॉलर महसूल प्राप्त केला आहे. गेल्या वर्षात इस्रोनं एकूण 393 विदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण केलं आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सिंगापूरसह 34 विकसित देशांच्या उपग्रहांचा समावेश असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर मंदिर परिसर आणि किल्ला बाग परिसरात कावळा, घार, बदकवर्गीय पक्षी दगावले होते. या पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूमुळेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सूचना देत तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. या भागाचं निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरू झालं आहे. प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर परिघातील कोंबड्यांचं सर्वेक्षण करून नमुने तपासणीचे आदेशही देण्यात आले आहेत. खोल खड्डा खोदून मृत पक्ष्यांची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीनं करण्याचंही सूचित करण्यात आलं आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या मूर्तीवर रासायनिक लेपनास मंदिर महासंघ तसंच वारकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही भूमिका मांडल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. यापूर्वी वर्ष 2020 मध्येही रासायनिक लेपन करण्यात आलं होतं. अवघ्या 4 वर्षात पुन्हा लेपन करण्याची वेळ येते म्हणजे यापूर्वीचं काम निकृष्ट झालं होतं असं संघटनेनं म्हटलं आहे. अशा पद्धतीनं वारंवार लेपन केल्यास मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक लेपनास तीव्र विरोध असल्याचं महासंघानं म्हटलं आहे. दरम्यान मंदिराच्या जतन संवर्धन जीर्णोद्धाराचं काम यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी 5 जूनपूर्वी पूर्ण करण्यात यावं अशी मागणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे. या कामाच्या आढाव्यासह टोकन पद्धतीनं दर्शन प्रणालीची चाचणी घेण्याबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर ट्रक रुळावर बंद पडल्यानं अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक बसली. रेल्वे गेट पार करत असताना अचानक मालवाहू ट्रक बंद पडल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आमच्या वार्ताहरानं कळवली आहे. या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकमधल्या धान्याचं आणि ट्रकचं मोठं नुकसान झालं. दरम्यान अपघातामुळे भुसावळ ते नागपूर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलावर राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेबाबत जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांना स्थानिक ते जागतिक स्तरावरील समस्या सोडवण्यासाठीचे प्रकल्प तयार करण्यासाठी विविध 15 संकल्पना देण्यात आल्या. या उपक्रमात 36 जिल्ह्यातले 17,956 विद्यार्थी सहभागी झाले. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं नेतृत्व रजत पाटीदारकडे तर कोलकाता नाईट रायडर्सचं अजिंक्य रहाणेकडे आहे. नव्यानं झालेल्या लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असून पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. येत्या 24 मार्चपासून 2025 हंगाम सुरू होत असून पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये विशाखापट्टणम इथं होईल. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग क्रिकेट 2020 स्पर्धेत आज उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंका मास्टर्सची वेस्ट इंडिज मास्टर्सशी लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. दरम्यान या स्पर्धेत काल रायपूर इथं झालेल्या सामन्यात इंडिया मास्टर्सनं ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा 94 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. धुलिवंदनाचा सण राज्यभर जल्लोषात साजरा. जालन्यात हत्ती रिसाला परंपरा उत्साहात साजरी. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे 2 लाख सौर ऊर्जा प्रकल्पांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी. आणि सोलापूर शहरात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.